नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबर दिता। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाणी आयज सिकंदराबादातल्या नामनेच्या संरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयाक राष्ट्रपती ध्वज भेटायलो। संरक्षण क्षेत्रात देशाची आत्मनिर्भरताय आणि निर्णायक भागीदारी देशाच्या शिमेचे राखण करपासयत धोरणात्मक संसारिक भागीदारी घटमूट करतली। संरक्षण उद्देगात देशाची तांक वाढवपा खातीर मेक इन इंडिया, इज ऑफ डुईंग बिझनेस आणि संरक्षण उद्देग मार्गाची उदरगत असे जायते उपक्रम सरकारान चालीक लायल्यात असे ताणी सांगले। भारतात आता तंत्रज्ञानाच्या नदरेन प्रगत उपकरणा तयार करून आत्मनिर्भरतायेचो नवो टप्पो सुरू करपाची वेळ आयला आणि सशस्त्र सेवा दळांनी स्वावलंबी भारताचे सपन पुराय करपाक योगदान दिवचे असे ताणी मुखार सांगले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन 2 दिसांच्या कुवेट भोंवडेर वतले। ह्या वेळार ते कुवेटाच्या फुडाऱ्यांकडेन चर्चा करतले आणि कुवेटातल्या भारतीय समाजाकडेन संवाद साधतले अशी माहिती आयज नवी दिल्लीत विदेश मंत्रालयाचे सचिव अरुणकुमार चॅटर्जी हाणी प्रसारमाध्यमांक दिली। केंद्रीय घरमंत्री अमित शाह हाणी आयज अस्तंत बंगालातल्या सिलिगुडीत सशस्त्र शीम दळाच्या 61व्या स्थापणूक दिसा निमतान हुतात्म्यांक आर्गां ओपल्यात। तशेंच तांणी SSB सैनिकांक शौर्य पदकां भेटयलीं। सशस्त्र दळाचे कर्मचारी नेपाळ आणि भूतानाकडेन आशिल्ल्या 2450 किलोमीटर शिमेची राखण करतात। तेचबरोबर घुवळे वखदांच्या बेकायदेशीर तस्करीचेर नियंत्रण दवरपाचे काम करतात असे ताणी मुखार सांगले। उपरांत ताणी बंगालातल्या पेट्रोपॉल आणि त्रिपुराच्या अगरतळातल्या इंटिग्रेटेड चेकपोस्टाचेर नव्यान बांदिल्ल्या संकुलाचे आभासी पावंड्यार उक्तावण केले। संसदेच्या शियाळ्या अधिवेशनात आयज विरोधकांनी घातिल्ल्या बोवाळाक लागून दोन्ही सभाघरांचे कामकाज दिसभरा खातीर स्थगीत केले। लोकसभेचे कामकाज सुरू झाले तेव्हा घरमंत्री अमित शाह हाणी डॉ आंबेडकरांविषयी केल्ल्या टिप्पणीचेर विरोधी वांगड्यांनी बोवाळ केलो। ते खातीर सभापती ओम बिर्ला हाणी खासदारांनी नेमाक पाळो दिवचो आणि संसदेच्या खंयच्याय गेटीचेर निषेध करचो ना असो उलो मारलो। वांगड्यांनी नेमाक पाळो दिलो ना जाल्यार कारवाय जातली अशी शिटकावणी ताणी ह्या वेळार दिली। संसदेची पवित्रताय तिगोवन दवरप ही सगळ्या वांगड्यांची सामूहिक जापसालदारकी आसा असे ताणी सांगले। मजगती एक देश एक वेचणुके संबंधित 2 विधेयकां संसदेचे जोड समितीकडेन धाडली। राज्यसभेतूय बोवाळ जाल्ल्यान राज्यसभेचे कामकाज पयली दनपारा 12 मेरेन उपरांत दिसभरा खातीर स्थगीत केले। इतले मजगती संसदीय वेव्हार मंत्री किरण रिजिजू हाणी संसदेच्या शियाळ्या अधिवेशना उपरांत संसदेत जाल्ल्या कामाविशी नियाळ घेतलो। ह्या सत्रात अपेक्षेप्रमाण काम जाऊंक नाशिल्ल्यान ताणी निरशेवणी उक्तायली। भारताचे UPI पेमेंट पद्धतीन डिजिटल पेमेंट प्रणालीत संसारीक क्रांती घडून हाडल्या अशे केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव हाणी सांगला। फाटल्या महिन्यात 21.55 लाख कोटी रुपयांचे व्यवहार UPI प्रणाली वरवीं झाले। तसेच फ्रांस, UAE, सिंगापूर, भूतान सारख्या वेगवेगळ्या देशांनी UPI प्रणाली आपणायला अशी माहिती ताणी आज नवी दिल्लीत झाल्या पत्रकार परिषदेत दिली। प्रधानमंत्री सूर्यघर मुक्त वीज योजनेखाला देशात 6,30,000 सौर जोडणी झाल्यात असे केंद्रीय नवी आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी हाणी सांगले। ताणी अस्तंत बंगाल, बिहार, ओडिशा, झारखंड आणि ईशान्य राज्यांच्या प्रतिनिधी वांगडा बसका घेऊन योजनेचे अंमलबजावणीविषयी नियाळ घेतलो। सूर्यघर येवजण ही एक महत्वाची सरकारी येवजण आसा आणि त्याच्या अंमलबजावणे खातीर सगळ्या भागधारकांनी गरजेची पावलां मारची असो उलो ताणी ह्या वेळार मारलो। प्रधानमंत्री जनधन येवजणेखाला 54 कोटी परस चड बँक खाती उक्ती झाल्यात अशी माहिती सहकार राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा हाणी दिल्या। देशातल्या 55% बायलांनी जनधन खाती उघडल्यात जाल्यार येवजणेचे 66% लाभार्थी समाजाच्या गावगिऱ्या आणि अर्धशारी वाठारातले आसात असे ताणी सांगले। हे येवजणेखाला सुमार 37 कोटी रुपयांची कार्डां जारी झाल्यात। तसेच आता मेरेन 36 कोटी आयुष्यमान भारत कार्डां जारी केल्यात आणि सुमार 8,39,00,000 नागरिकांनी हे येवजणेचो लाव घेतला। हरियाणाच्या आदले मुखेलमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे वरिष्ठ फुडारी ओमप्रकाश चौटाला आयज संसाराक अंतरले। तांची पिराय 89 वर्सां आशिल्ली। ओमप्रकाश चौटाला 5 फावटी हरियाणाचे मुखेलमंत्री जाल्ले। इतले मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री मनोहर लाल आणि हरियाणाचे आदले मुखेलमंत्री भूपेंद्र सिंग हुड्डा आणि त्यांच्या निधनाचेर दुःख उक्तायला। भारतीय हवामान खात्यान फुडल्या 7 दिसात जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात शियाच्या ल्हारांचो अदमास उक्तायला। तसेच फुडल्या 2 दिसात पंजाब आणि राजस्थानातही शियाची स्थिती चालू उरतली। मजगती राती आणि सकाळच्या वेळार हिमाचल प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि दिल्लीतल्या काय वाठारांनी धुके पातळपाची शक्यताय IMD न उक्तायला। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।